चीनीमंडी.com पॉडकास्ट।
महाराष्ट्र कोयना धरण 100% भरले, विसर्ग सुरू। सांगली जिल्हा प्रशासनाने सांगितले की कोयना धरण 100% भरले आहे, तर 9274 क्युसेक्स विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। संबंधित अधिकाऱ्यांनी लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे, कारण कृष्णा नदीची पाणी पातळी सातत्याने वाढत आहे। बुधवारी संध्याकाळपर्यंत कृष्णा नदीची पाणी पातळी सांगलीच्या आयर्विन पुलामध्ये 9.6 फूट होती। जर पाऊस कोयना धरण क्षेत्रामध्ये आणि कृष्णा नदीच्या जलग्रहण क्षेत्रामध्ये कायम राहिला तर पातळी वाढण्याची शक्यता आहे। 100% क्षमतेपर्यंत पोहोचल्यानंतर वारणा धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे। या दरम्यान राधानगरी धरण ही 100% भरले आहे। या धरणाच्या दोन्ही दरवाजातून विसर्ग सुरू आहे, यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे।